चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। गुरुवार 22 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। आज देशभरातील बाजारात साखरेच्या मागणीत मंदी दिसली। महाराष्ट्रात मुख्यतः सांगली व कोल्हापूरमध्ये कामगार देणी मुद्द्यामुळे वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी ठप्प होती। कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,150 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,100 ते 3,150 रुपये होते। उत्तर प्रदेशमधील विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,210 ते 3,340 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,425 ते 3,500 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजारात आज काही मोठी हालचाल दिसून नाही आली। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $309.30, तर US साखरेचा व्यापार 11.47 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $325 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $340 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.81 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4 झाला। क्रूड फ्युचर्स 4,043 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $56.15 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 587 अंकांनी पडून 36,472 अंकांवर, तर NSE निफ्टी 177 अंकांनी खाली येऊन 10,741 अंकांवर थांबले।